तू ठरव. मी काय करू, पण मला वाटतं आहे मी हे करावं, पण मग सगळ्यांना असं का वाटतं आहे हे चुकीचं करते आहे मी. तू काय केलं असतंस माझ्या जागी असताना? बापरे, एखादी गोष्ट स्वतःच्या बाबतीत ठरवायची म्हटलं तर एक नाही हजार प्रश्नच समोर येतात, हो ना? खूप मोठी जबाबदारी येऊन पडते. खरं म्हणजे प्रश्न छोटा असू देत किंवा मोठा, माझं मला ठरवायचं आहे आणि त्यातून होणारे परिणामसुद्धा मलाच भोगायचे आहेत, याचं खरं तर सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं. या प्रसंगातून कदाचित प्रत्येक वेळी नसेल पण बरेच वेळा आपण सगळेच जातोच. अशावेळी वाटतं देवा आता पटकन समोर प्रकट हो आणि पटकन सांग की काय करू, किंवा एखादा असा माणूस समोर आणून उभा कर जो मला निर्णय देईल आणि होणाऱ्या सगळ्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी घेईल. बस इतकंच कर माझ्यासाठी. खरं म्हणजे बस आता तू फक्त निर्णय घे, हे इतकंच देवानी आपल्याला करण्यासाठी ठेवलेलं असतं. पण त्यातसुद्धा त्याच्याच मदतीची कायम अपेक्षा असते, कारण साधं सोपं आहे, ज्यांनी हा प्रॉब्लेम समोर आणून ठेवला आहे त्यांनीच तो सोडवावा. भविष्य माझं तू लिहिलंयस, तिथपर्यंत कसा जाऊ हे तूच सांग. इतकी माफक अपेक्षा आपण करूच शकतो, मी तर नेहमीच करते. नक्की आपल्या सगळ्यांच्या मनात हा निर्णय पक्का करण्याआधी चाललेलं तरी काय असतं? मी एकट्याने ठरवण्यापेक्षा कोणाची तरी मदत घ्यावीयात असं सारखं वाटत असतं. निर्णय घेण्याच्या या काळात कोणीही मला भेटलं की वाटतं ह्याला पण विचारावं का, हा कदाचित चांगला सल्ला देईल. आणि एखाद्याने सल्ला दिलाच तर तो मला अपेक्षित असलेलाच सल्ला असेल तर मला खूप बरं वाटतं, पण नेमका मला पटत नसलेला सल्ला मिळाला तर स्वतःचंच वकीलपत्र घेतल्यासारखं मी दुसरी बाजू त्या व्यक्तीसमोर ठामपणे मांडायला सुरुवात करते. कदाचित त्यांना समजावतानाच माझं ठरलेलं असतं हां की मला हेच करायचं आहे, पण कोणाकडून तरी माझ्या मताला दुजोरा मिळायला हवा यासाठी सगळी धडपड चालू असते. खूप लोकांची मला यात मदत हवी आहे किंवा खरंच कोणी दिलेला सल्ला मी ऐकणार आहे ही अपेक्षा कधीच नसते. मला फक्त मी घेतलेल्या या निर्णयात माझ्या होमध्ये हो मिळवायला कोणीतरी हवं असतं. पण कसं आहे, तू हेच कर मी सांगतोय ना, काही झालं तरी मी आहे असं ठामपणे सांगणारं कधीच कोणी मला भेटणार नसतं हे तेव्हा कळत नाही. तू माझ्या जागी असताना काय केलं असतंस हे मी विचारते खरं, पण आत्ता ती व्यक्ती माझ्या जागी नाही आहे, त्यावेळी ती स्वतःला माझ्या जागी ठेवेल तरी कशाला, अशा खूप गोष्टी आपण विसरून जातो. बरं, एखादा कधीतरी म्हणतोसुद्धा की मला वाटतं तू असं कर, पण तरी तू ठरव तुला योग्य हाटेल ते. आधीच प्रॉब्लेम कमी असतात की त्यात हे वाक्य ऐकायला मिळतं. ह्या सगळ्याची प्रत्येक वेळी जाणीव होऊन सुद्धा परत कोणता निर्णय घ्यायची वेळ आली की याच सगळ्यातून आपण सगळे परत जातो, तेव्हा वाटतं काय हरकत आहे फक्त कोणाला तरी विचारायला. तात्पुरतं का होईना आपण बोलून विचारून बरं तर वाटतंय. खरं तर इतरांशी बोलताना मी स्वतःला घेतलेल्या निर्णयाच्या चांगल्या वाईट परिणामांसाठी तयार करत असते. इतरांशी चर्चा करताना खरं रंगीत तालीम करत असते मी. सगळं कळतंय तरी वळत नाही अशातला प्रसंग आहे हा, ज्यातून प्रत्येक वेळी आपण जातोच. पण म्हणून चर्चा करणं थांबवा असं मी अजिबात म्हणणार नाही, उलट चर्चा करा, निदान त्यातून थोडं मानसिक समाधान तरी मिळेल आणि मनाची तयारी होईल. छोट्या मोठ्या गोष्टीत निर्णय घ्यायची वेळ येते, कारण आपण याआधी जे निर्णय घेतलेले असतात त्यामुळेच पुढची चांगली वाईट परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे सगळ्यांना विचारून झालं की शेवटी स्वतःला परत विचार, मी हे करू का, होणाऱ्या परिणामात मी स्वतःला सावरू शकणार आहे ना. स्वतःकडून उत्तर मिळेलच, आणि नाहीच मिळालं तरी वाटतंय ते कर, कारण आधी घेतलेला निर्णय मला इथपर्यंत घेऊन आला आहे. मी त्याला आजही तोंड देऊन परत पुढचा निर्णय घेऊनसुद्धा टाकला आहे, त्यामुळे माझ्याबरोबर बाकी कोणी नसलं तरी मी कायम आहे. त्यामुळे सगळ्यांशी बोल, सगळ्यांना विचार, मात्र शेवटी तूच ठरव.